रोमकरांस पत्र अध्याय 15। आपण जे सबळ आहो त्या आपण दुर्बळांची दुर्बळता सोशिली पाहिजे, आपल्याच सुखाकडे पाहू नये। आपल्यातील प्रत्येकाने शेजाऱ्यास सुखी करणे ते त्याचे बरे करून अभिवृत्ती होण्यासाठी करावे, या शास्त्रलेखाप्रमाणे झाले।
कारण ख्रिस्ताने तरी स्वसुखाकडे पाहिले नाही, तर तुझी निंदा करणाऱ्यांनी केलेली निंदा मजवर आली।
जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपणास शिक्षण मिळण्याकरिता लिहिले, यासाठी की शास्त्रापासून मिळणाऱ्या सहनशीलतेच्या व समाधानाच्या योगे आपल्याला आशा प्राप्त व्हावी। आता सहनशीलता दाखविणारा व समाधान देणारा देव असे करो की ख्रिस्त येशूप्रमाणे तुम्ही परस्परे एकचित्त व्हावे, यासाठी की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता जो देव याचे एकमताने व एकमुखाने तुम्ही गौरव करावे। जसा ख्रिस्ताने देवाच्या गौरवाकरिता आपला स्वीकार केला तसा तुम्हीही एकमेकांचा स्वीकार करा। मी असे म्हणतो की देवाच्या सत्याकरिता म्हणजे पूर्वजास दिलेली वचने खरी करण्याकरिता आणि विदेशी लोकांनी त्याच्या दयेमुळे देवाचे गौरव करावे याकरिता ख्रिस्त सुंता झालेल्या लोकांचा सेवक झाला।
यास्तव विदेशी लोकांमध्ये मी तुझे स्तवन करीन व तुझ्या नामाचे स्तोत्र गाईन, असा शास्त्रलेख आहे।
असा एक लेख आहे,
विदेशांनो त्याच्या प्रजेबरोबर जय जयकार कर,
असेही शास्त्रात सांगितले आहे।
सर्व विदेशांनो परमेश्वराचे स्तवन करा आणि सर्व लोक त्याचे स्तवन करू।
आणखी यशया म्हणतो,
ईशायाचा धुमारा फुटेल, तो विदेशांवर अधिकार करावयास उभा राहील, त्याचवर विदेशी आशा ठेवितील।
आता आशेचा देव तुम्हास विश्वास धरण्यात सर्वथैव हर्षभरीत व शांतीपूर्ण करू, असे की तुम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावी। बंधुजन हो, तुम्ही चांगुलपणाने भरलेले सर्व ज्ञान संपन्न व एकमेकास बोध करावयाला समर्थ आहात अशी तुम्हाविषयी मला स्वतःची खात्री आहे। तरी देवापासून मला प्राप्त झालेल्या कृपादानामुळे मी तुम्हाला आठवण देऊन ठिकठिकाणी विशेष प्रशस्तपणे लिहिले आहे। ते कृपादान असे की मी विदेशांसाठी देवाची सुवार्ता सांगणे हे याजकपण चालवीत ख्रिस्त येशूची सेवा करणारा व्हावे, यासाठी की विदेशी लोक हे अर्पण पवित्र आत्म्याने पवित्र केलेले व सुग्राह्य व्हावे। यावरून देवाच्या संबंधाने ख्रिस्त येशूविषयी मला अभिमान आहे। ख्रिस्ताने माझ्या हातून न घडविलेले असे काही सांगण्याचे धाडस मी करणार नाही, तर त्याने विदेशी लोकांची मान्यता मिळवण्याकरिता माझ्या शब्दांनी व कृतींनी चिन्हे व अद्भुते यांच्या सामर्थ्याने पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जे जे घडविले तेच सांगतो। ते असे की यरुशलेमापासून इल्लुरिकमापर्यंत आसपास मी ख्रिस्ताची सुवार्ता पूर्णपणे सांगितली आणि दुसऱ्याच्या पायावर रचू नये म्हणून ज्या ठिकाणी ख्रिस्ताचे नाम घेतात तेथे नाही, तर ज्या लोकास त्याची वार्ता सांगितली नाही
ते पाहतील, ज्यांनी ऐकले नाही ते समजतील। या शास्त्र लेखाप्रमाणे सुवार्ता सांगण्याची माझी हौस होती।
यामुळे मला तुम्हाकडे येण्यास बहुत वेळा अडथळा झाला, परंतु आता या प्रांतात मला ठिकाण राहिले नाही आणि मला पुष्कळ वर्षे तुम्हाकडे येण्याची उत्कंठा आहे। म्हणून मी स्पेन देशात जाईन तेव्हा येईन, कारण तिकडे जाताना तुम्हास भेटावे आणि तुमच्या समागमाने काहीसे मन भरल्यावर तुम्ही मला तिकडे बोलवावे अशी माझी इच्छा आहे। सध्या तर मी पवित्र जनांच्या सेवेतच यरुशलेमास जातोय, कारण यरुशलेमातील पवित्र जनातल्या गोरगरिबांसाठी मासेदोनिया व आखया यांनी वर्गणी करण्याची मेहरबानी केली आहे। त्यांनी मेहरबानी केली तरी ते त्यांचे ऋणी आहे, कारण विदेशी लोक त्यांच्या आध्यात्मिक गोष्टींचे अंशभागी झाले आहेत, म्हणून ऐहिक गोष्टीत त्यांची सेवा करण्यास ते त्यांचे ऋणी आहेत। यास्तव त्यासही फलप्राप्ती करून देऊन कार्य आटोपल्यावर मी तुम्हाला भेटून स्पेन देशात जाईन, आणि जेव्हा मी तुम्हाकडे येईन तेव्हा ख्रिस्ताचा पूर्ण आशीर्वाद घेऊन येईन हे मला ठाऊक आहे। बंधुजन हो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामुळे व आत्म्याच्या प्रेमामुळे मी तुम्हास विनंती करीतो की मजसाठी देवाजवळ प्रार्थना करण्यात मजोबरोबर खटपट करा, यासाठी की यहुदियात जे अश्रद्धावान इसम आहेत त्याचपासून माझी सुटका व्हावी आणि यरुशलेमासाठी माझी जी सेवा ती पवित्र जनास मान्य व्हावी, अशी की मी देवाच्या इच्छेने तुम्हाजवळ आनंदाने येऊन तुम्हा बरोबर विश्रांती घ्यावी। आता शांतीचा देव तुम्हा सर्वांबरोबर असो। आमेन।